सर्वागुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमु पंथ आनंतया राघवाचा मना सज्जना भक्तिपंथेचे जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सोडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो मनावासना दुष्ट कामालये रे मना सर्वथा पाप बुद्धि न कोरे मना धर्मता नीति सोडू नको हो मना अंतरे सार विचार रावो मना पाप संकल्प सोडूनी द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना तेन को विषयाची विकारे घडे हो जनी सर्वचीची नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना नाविकारी नको रे मना लोभ हा अंगिकारू नको रे मना मत्सरुदंभ भारू श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच शोषित जावे स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकासिरे नीव वावे देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना चंदनाचे परी त्वाची जावे परी अंतरी सज्जनानी ववावे द्रव्यते पूढिरांचे अति स्वार्थ बुद्धि नरे पाप साचे घडे भोगणे पापते कर्म खोटे न होता मना सारिके दुःख मोठे सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूची शोधून पाहे मना त्वाची रे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जीवा कर्म योगे जनी जन्म झाला, परीशेवटी
Hey. नभे कर्म ना धर्म
काही नहे भोग ना त्याग ना सांग पाही म्हणे दास विश्वास नामी धरावा प्रभाते मनी राम चिंतित जावा बहु चांगले नाम या राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे पुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हे चिकैवल्य साचे जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी चिंतने अन्न सेवीत जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वपावे मुखी नाम नाही तया मुक्ती कैची अहंता गुणे यातना ते पुकाची पुढे अंत येईल तो दैन्यमाना म्हणूनी म्हणारे म्हणा देव सांगरे कर्म ते ही घडेना घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना दया पाहता सर्व भूती असेना मुखाचे मुखी नाम ते ही वसेना हरी कीर्तने प्रीति रामी धरावे देहे बुद्धि निरूपणी विसरावे परद्रव्याणी तो कांता परावी यदर्थी मना सांडी जीवी करावी प्रिये वीण नाना परी बोली देते परिचित्त दुश्चित्त ते लाज वीते मना कल्पना थीट सैराट थावे तया मानवा देव कैसे निपावे जनी वाद विवाद सोडून द्यावा जनी सुख संवाद सुखे करावा जगी तो चितो शोक संताप हारी तुटे वाद संवाद तो तुटे वाद संवाद त्याते म्हणावे विवेके अहंभाव याते जिणावे अहंता गुणे वाद नाना विकारी तुटे वाद संवाद वाद संवाद तेथे करावा। के अहं भावः पालटावा जनी बोलण्या सारखे आचरावे क्रिया पालटे भक्ति पंथे जावे जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
रघुनाथा भूखटे सर्व काही विपुलटिळकारे हित माझे करावे दुरित दुरिहरावे स्वस्वरूपी भरावे
तनु मन धन माझे राघवा रूप तुझे तुझ विण मज वाटे सर्व संसार बुझे प्रचरित न
सुखदाता
तुझा दर्शने स्पर्शने सौख्य राशि अहंता मनि शब्द ज्ञानी बुड़ालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासियालो तुझा प्रीतिचे दास जन्मास आले असंख्यात ते कीर्ति बोलून गेले बहुधारणा थोर चकित जालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो बहुसार देवालय काची रसाळा कळा लाघवे नाटकाची पूजा देखिता जाड जीवी कळालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो गिले तू जलागी पुढे जाहले संगतीचे विभागी देहे दुःख होताची वेगी पडालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो कारणी देह माझा पडावा जय जय रघुवीर समर्थ।